रशो पर निपरण कशी तर परवा म्हणजे रविवारी सोमवारी तुम्ही व्हिजिट केली होती आपल्या ब्रॉडवेला, त्या संदर्भात म्हटली परत तुमचं पुढे काही डिसिजन झाला नाही झाला एकदा स्कूल एकदा
फ्लोरच्या बद्दलच थोडं होतं, तुम्ही इन्व्हेंटरी नाही म्हटलं तर मग थोडं कन्फ्युजन मध्ये असं की असा एवढं तरी आहे आपलं चॉईसिंगचं पण फ्लॅट मिळेल का नाही असं वाटत असत. आणि अजून एक काय झालं म्हणजे सर आमचं तुमचा असा ब्रॉडवेचं काही इश्यू ऐकायला मिळत आहेत ते खरं आहे काय काय म्हणजे
तुम्ही
उद्या भेटा म्हणत केलेलो येऊन म्हणजे आता तरी काही वीकडेज होते ना वीकडेज होते म्हणून ते यायला नाही झालं तर ते सॅटरडेला आरामात भेटून बोलू शकूया म्हणून आम्ही कसलेलो तर त्या ह्याच्यातच आम्हाला ते इश्यूज पण मिळत आहेत खूप सारे की आता काय
ते इश्यू आहेत का तर आहेत आणि एक ए टू झेड सगळ्यात छोट्या छोट्या इश्यू सुद्धा आपण तिथे रेराच्या वेबसाईटला अपडेट केलाय पण त्या गोष्टीसाठी थोडस एक 10-15 मिनिटं जास्त वेळ काढून घ्या फक्त तेवढं कारण त्याच्यामध्ये
मी आमचं काय असते आम्ही लोक 100 सांगतील तुम्हाला डायरेक्ट विचारणार
बरोबर
आणि ते म्हणत आहेत की ते तुम्हाला टाइमच मिळायचं पण डाऊट आहे असं बोलत आहेत तर ते
बरोबर
ते चॅनल पार्टनरच असं बोलत आहेत म्हणजे ते आम्हाला सजेस्ट करतात ना तेच असं सांगत आहेत असं नाही एक डोकं नाही काही म्हणजे जे आम्हाला वेगळं सांगायला फोन करतात ना ते ब्रॉडवेचं विचारत होते ना तर ते आम्हाला हे
सांगतात सगळ्यात जास्त फळ ज्या झाडावर असल्या त्याच झाडाला दगड मारले जातात तसं आहे. तुम्ही आलात तुम्ही थोडं वेळ काढून या आपण सविस्तर बोलू आणि मी विथ डॉक्युमेंट किंवा विथ प्रूफ जे काय असेल ते तुमच्या समोर बोलेन बाकी असं काय असं अवांतर नाही राहणार.
ठीक आहे
येस डेफिनेटली.